सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रेडिओ केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहोत 107.4 मेगाहर्ट्सवर. सूत सांगती कथा हरीची श्रीहरीची श्रोते हो मालिकेच्या 15व्या भागामध्ये आज आपण ऐकणार आहोत गोकुळातून वृंदावनाकडे यावर आधारित कथा. सूत सांगती कथा हरीची श्रीहरीची या पुस्तकाच्या मूळ लेखिका मुक्ता केणेकर, शब्दांकन सुजाता कुलकर्णी, वाचन स्वर नेत्रा भालेराव आणि सुधीर मोघे.
गोकुळातून वृंदावनाकडे. आजची पहाट काही वेगळीच उगवली होती. कान्हा गोकुळ सोडून जाणार होता म्हणून असेल कदाचित. सभा मंडप सजला होता पण वेगळाच भासत होता. श्रोते आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. तेवढ्यात सूत महर्षींचं आगमन झालं. हरये नमहाचा गजर झाला. महर्षी बोलू लागले.
श्रोते हो, आजच्या प्रवचनाचा विषय श्रीकृष्ण लीला नाही. आज तुमचा कान्हा गोकुळ सोडून वृंदावनात जाणार आहे. सारे गोकुळवासीच वृंदावनात स्थलांतर करणार आहेत त्याची ही कथा. श्रोते हो, एकाग्र चित्तानं ऐका. बोला बाल मुकुंद की जय. कान्ह्याच्या खोड्यांमुळे आजकाल यशोदा अस्वस्थ असायची, कारण कृष्णाची प्रत्येक आगळी गावगंधा व्हायची. कान्हाची गारहाणी आली नाहीत असा एक दिवसही जायचा नाही. मग यशोदेला एक युक्ती सुचली. कान्ह्याला गोपाळांबरोबर दररोज गाई चरायला पाठवायचं तिनं ठरवलं. ती कान्ह्याला एकदा समजावून सांगू लागली.
हे बघ कान्हा, तू ना उद्यापासून गाई चरायला वनात जायचंस. आपल्या कुळाची रीतच आहे तशी. तिथे हिरवं हिरवं रान आहे, निळं आभाळ आहे, यमुनेचं काळं पाणी आहे. तुला आनंद वाटेल. तुझा बलराम दादाही तुझ्या सोबत असेल.
कान्ह्याला हे पटलं. दुसरा दिवस उजाडला. कान्हा निघाला गाई चरायला वनात. आणि श्रोते हो, काय रुपडं दिसत होतं भगवंताचं. हातात चिमणी काठी, खांद्यावर चिमणी घोंगडी, चिमणे दोस्त आणि चिमणा कान्हा. श्रीकृष्ण गाई चरायला निघाला ही बातमी साऱ्या गोकुळात पसरली. साऱ्या गोपी कान्हाला बघायला आल्या. कान्हा खूपच गोजीरवाणा दिसत होता. गोपी म्हणत होत्या, आपला नवनीत चोर आता गाईंचा रखवाला झाला. गाई चरायला सोडल्या की सारे बाळ गोपाळ गमती जमती करायचे, झाडांवर चढायचे, पाण्यात डुंबायचे. शिवाशिवी लपाछपी तर विचारूच नका. बेडकासारख्या उड्या, निडुक्कर मुसंडी. संध्याकाळ झाली की गाईंबरोबर सारे गोपाळ घरी यायचे. गोकुळच्या गवळणी श्रीकृष्णाचे ते राजस सुकुमार रुपडं दोन्ही डोळ्यात साठवून घ्यायच्या. म्हणायच्या, आता आपला हा कान्हा मोठा झाला. यशोदेलाही वाटलं की आपला कान्हा मोठा झाला, त्याच्या खोड्या कमी झाल्या. एकदा काय झालं, संध्याकाळची वेळ होती. वनातून कान्हा परत आला. गाई गोठ्यात सोडल्या. बलराम आणि कान्हा आंघोळीला गेले. नंदबाबा आणि यशोदा मैया जेवणासाठी त्यांची वाट बघत होते. जेवणं सुरू झाली आणि कान्हा म्हणाला,
बाबा, यमुनेच्या काठावर गायींना चरण्यासाठी चारा चोरलेला नाहीये. नदी काठानं खूप गाळ साठलाय. प्यायला स्वच्छ पाणीही नाही. सावलीस बसावं अशी झाडंही नाहीत. सारं उजाड झालंय. मला वाटतं आपण गोकुळ सोडावं, यमुना मैयाच्या वरच्या अंगाला स्थलांतर करावं. तिथं वस्तीसाठी चांगली जागा असेल, गायींना भरपूर चारा आणि प्यायला निर्मळ पाणी असेल.
आणि श्रोते हो, नंदबाबाला ही गोष्ट पटली. नंदानं पंचायत भरवली. वृंदावन गाव निवडलं. सर्व गोकुळवासींनी वृंदावनाकडे प्रयाण करण्याचा शुभ दिवस निश्चित केला. यशोदेला गोकुळ सोडायचं म्हणून खूप वाईट वाटत होतं बरं का श्रुती हो. कृष्णाच्या जन्मापासून ते तो समजूतदार होईपर्यंत त्याचं सारं लीला लाघव याच गोकुळानं तिला दाखवलं होतं. ही भूमी आता अंतरणार होती. तिच्या डोळ्यात पाण्याचा दाट पडदा उभा राहिला. अखेर यशोदेनं गोकुळाचा हात जोडून अखेरचा निरोप घेतला. श्रोते हो, व्यासपीठावरून मलाही तुमच्या पापण्या ओल्या झाल्याचं दिसतंय, पण ही या भगवंताचीच लीला आहे श्रोते हो. अशा तऱ्हेनं सारं गोकुळ वृंदावनाकडं चालू लागलं. मिरवणुकीच्या अग्रभागी कृष्णाचा गाडा होता. सामान सुमानाने सर्वांचे गाडे खचाखच भरलेले होते. पोरं दंगामस्ती करत होती. आयाबाया झिम्मा फुगड्या आणि टिपऱ्या खेळत चालल्या होत्या. फेटे पागोटे घातलेले गवळी आणि विशेष शृंगार केलेल्या गोपी माना वळवून वळवून गोकुळाकडे पाहत होत्या. खूप अंतर कापलं गेलं. कन्हैयानं गाडीवरून उडी मारली. त्याबरोबर सारे सवंगडीही उतरले. कान्ह्यानं कमरेला खोचलेली बासरी काढली, ओठापाशी धरली आणि बासरी वाजू लागली. गोपमंडळ भोवती फिरू लागलं. लहान थोर सारे गाऊ लागले. वृंदावन केव्हा आलं ते समजलंच नाही. हरये नमहा, हरये नमहा, हरये नमहा.
मालिकेच्या 15व्या भागामध्ये आज आपण ऐकलत गोकुळातून वृंदावनाकडे यावर आधारित कथा. सूत सांगती कथाहरीची श्रीहरीची या पुस्तकाचे मूळ लेखन केले आहे मुक्ता केणेकर, शब्दांकन सुजाता कुलकर्णी, वाचनस्वर नेत्रा भालेराव आणि सुधीर मोघे. सूत सांगती कथाहरीची श्रीहरीची ही मालिका आम्ही प्रसारित केली होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी सामुदायिक रेडिओ FM बँड 107.4 MHz वर.